नमस्कार, मी सौ वंदना चंद्रकांत परब बोलते आहे. मनमाड नगरपरिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 11 मी आपली उमेदवार आहे. आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, महिलांची सुरक्षा आणि तरुणांसाठी संधी या सर्व गोष्टींसाठी मनापासून काम करण्याची माझी तयारी आहे. माझे पती श्री चंद्रकांत आत्माराम परब यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन प्रामाणिक आणि पारदर्शक काम करण्याचे मी आपल्याला वचन देते. आपला एक मत माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. कृपया मला आपला मौल्यवान पाठिंबा द्या. धन्यवाद.